नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बरवी तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज मेरठांतल्या मेरठ मेट्रो आनी नमो भारत रेल्वेक पांचवो वांटो दाखयतले. भारत आनी ब्राझील हांणी वर्स 2030 मेरेन द्विपक्षीय वेपार 30 अब्ज डॉलरां मेरेन वाडोवपाची मोख दवरला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत देशवासियांकडेन आपले विचार मांडटले. फाटल्या 7 महिन्याच्या काळात भारताच्या परकीय चलन साठ्यात वाढ जावन तो 725.727 अब्ज डॉलर इतलो झाला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयान दिल्ल्या शिटकावणी उपरांत लेगीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी संवसारीक टॅरीफ 10%वेल्यान 15%मेरेन वाडोवपाचो निर्णय घेतला. आनी आयसीसी T20 संवसारीक करंड वस्तादपण सर्तीत भारत आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानार दक्षिण आफ्रिके आड खेळटलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज मेरठातल्या शतबदीनगर स्टेशनाचेर मेरठ मेट्रो आनी नमो भारत रेल्वेक पांचवो वांटो दाखयतले. उपरांत ते वट्ट 12,930 कोटी मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी कांय प्रकल्प राष्ट्राक समर्पित करतले. भारत आणि ब्राझील हांणी वर्स 2030 मेरेन द्विपक्षीय व्यापार 30 अब्ज डॉलरां मेरेन वाडोवपाची मोख दवरला. ब्राझीलाचे अध्यक्ष लुईस इनासिओ लुला दा सिल्वा हांच्या भारत भेटी वेळार हो निर्णय घेतला असे विदेश सचिव पी कुमारन हांणी सांगले. तेल वायू नवीकरणीय उर्जा ब्राझील उपगिरो प्रक्षेपण आणि संयुक्त उपगिरो उत्पादन जैव इंधन आणि टिकाऊ विमान इंधन शेती संवर्धन अशा वेगवेगळ्या मळार सहकार्याची आस्त दोनू देशांनी उक्तायली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांच्या मध्ये काल द्विपक्षीय उलवणी झाली. हे बसकेत दोन्ही फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधांचा नियाळ घेतला.
लेटिन अमेरिका में भारत का सबसे बड़ा ट्रेड पार्टनर है. हम आने वाले 5 वर्षों में द्विपक्षीय व्यापार को 20 बिलियन डॉलर के भी आगे ले जाने के लिए प्रतिबद्ध है. हमारा व्यापार केवल आंकड़ा नहीं विश्वास का प्रतिबिंब है. राष्ट्रपति जी के साथ आया बड़ा बिजनेस डेलीगेशन इसी विश्वास को दिखाता है. भारत मर्कोसुर ट्रेड समझौते के विस्तार से हमारा आर्थिक सहयोग और सुदृढ़ होगा.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीतल्यान देशवासियांकडेन आपले विचार मांडटले. आकाशवाणीच्या म्हयन्याळ्या मन की बात कार्यावळीचो हो 131वो वांटो आसा. आकाशवाणी आणि दूरदर्शनाचे पुराय नेटवर्क AIR न्यूज वेबसाईट न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपाचेर ही कार्यावळ प्रसारित जातली. तसेच AIR न्यूज DD न्यूज प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलाचेरूय ताचे थेट प्रसारण जातले. आकाशवाणीचेर हिंदी प्रसारणा उपरांत रोकडीच प्रादेशिक भाषांनी ही कार्यावळ प्रसारित जातली. फाटल्या 7 महिन्याच्या काळात भारताच्या परकीय चलन साठ्यात 8.663 अब्ज डॉलर वाढ जावन तो 725.727 अब्ज डॉलर इतलो झाला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्याप्रमाण परकीय चलन साठ्यातलो एक मुखेल घटक आशिल्ल्या भांगाराच्या साठ्यात वाढ जावन तो 128.466 अब्ज डॉलर झाला. परकीय चलनाची मालमत्ता हो एक परकीय चलन साठ्यातलो सगळ्यात वडलो घटक आशिल्लो आणि तो वाढून 553.603 अब्ज डॉलर इतलो झाला. नवी दिल्लीत झाल्या इंडिया AI इम्पॅक्ट परिषदेत धोरण निर्माण करते उद्देग फुडारी नवनिर्माण करपी आणि स्टार्टअप हांकां विचारांचे आदान प्रदान करपाक आणि AI आधारित उपायांचे प्रदर्शन करपाक एक समान माची मेळ्ळ्या. ह्या शिखर सभेत 500 वयर AI पुढारी 100 वयर संस्थापक आणि मुखेल कार्यकारी अधिकारी 150 शिक्षण तज्ज्ञ संशोधक आणि सुमार 400 CTO हाजीर आशिल्ले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आयज तामिळनाडूक भेट दितले. ह्या भेटी वेळार ते मदुराईच्या वंडियुरात थिरुडियो चिदंबरम पिल्लई हांच्या पुतळ्याचो बुनयादी फातर बसयतले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी काल नवी दिल्लीत अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेटसमॅन ह्या पुस्तकाचे विमोचन केले. हे पुस्तक भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हांका आर्गा ओपता. हे प्रकाशन फकत फोटोंचो संग्रह न्ही तर अटल बिहारी वाजपेयीच्या जिविताचो आणि दायजाचो उत्सव आणि राष्ट्राक उर्बा दिवपाचे काम करता असे ताणी सांगले. आसामात गुवाहाटीच्या लोकप्रिय गोपीनाथ बोरडोली आंतरराष्ट्रीय विमानतळावेल्यान नवे एकत्रित टर्मिनलाचे आज सुरू जातले. जे वरवी राज्याच्या विमान मुळाव्या साधन सुविधांमध्ये वर बढ पडली असे आसामच्या मुखेलमंत्र्यांनी म्हणला. ह्या वाठारात वाढत आशिल्ल्या हवाई येरादारीच्या मुखार एकवटीत टर्मिनलावरवी प्रवाशांची हाताळणी तांक खूप वाढटली आणि कार्यक्षमताय वाढटली अशी आस्त आसा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. आधुनिक कायदो आणि सुवेस्थेवे कडेन तरणाट्यांक जोडपा खातीर हैदराबाद पुलिसांनी एक उपक्रम चालीक लायला. 25 वर्सां सकयल्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यां खातीर ही इंटर्नशीप कार्यावळ भाग घेवप्यांक डेटा विश्लेषण संशोधन प्रकल्प आणि समकालीन पुलिसिंग तंत्रात व्यवहारीक अणभव दिवपाचेर भर दिता. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयान दिल्ल्या शिटकावणी उपरांत लेगीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी संसारीक टॅरिफ शुल्क 10%वेल्यान 15%मेरेन वाडयला. आंतरराष्ट्रीय आणीबाणीच्या अर्थीक अधिकार कायद्यान आयातीचेर व्यापक दर लादपाचो अधिकार अध्यक्षांक मेळना असो निकाल न्यायालयान दिल्लो. ह्या निर्णयाक लागून अब्जांनी डॉलराच्या परतफेड दाव्यांक वाट मेकळी जावंक शकता. न्यायालयाच्या निकाला उपरांत कांय वरां भितर ट्रम्प हांणी पत्रकारां मुखार नव्या टॅरिफ शुल्काची घोषणा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी काल केंद्रीय राखीव पुलीस दळाच्या स्थापणूक दिसाच्या कार्यावळीत वांटो घेतलो. सीआरपीएफान केल्ल्या मोलादीक वावराची तांणी ह्या वेळार तोखणाय केली.
सीआरपीएफ के जवानों के भरोसे मैं देश की जनता को फिर से कहना चाहता हूं, फरवरी समाप्त होने आया है, 31 मार्च 2026 को इस देश को हम माओवादी समस्या से पूर्ण रूप से मुक्त करा देंगे और माओवाद का संपूर्ण उन्मूलन हो जाएगा.
नौदळाचे मुखेल ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी हांणी काल 5व्या गोंय दर्यावेल्या परिशदेचे उक्तावण करतना दर्या मळावेल्या सहकार्याच्या म्हत्वाचेर भर दिलो. ह्या वेळार विशाखापट्टणमात हालीत जाल्ल्या इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू आणि हार्बर अँड सी फेजीस ऑफ मिलन विशीची परिषद ही मॅरिटाईम महाकुंभ आसा असे तांणी म्हळा. ह्या परिषदेतल्यान हिंद महासागरात उद्भवपी आव्हानांक एकवटान तोंड दिवप सोपे जातले असो विश्वास तांणी उक्तायला. एका दिसाच्या ह्या परिषदेत 15 देशांच्या नौदळ अधिकाऱ्यांनी वांटो घेतला. हिंद महासागरातली आव्हानां तशेंच धोकादायक घडणुको कमी करपाक प्रगतीशील यत्न आणि ह्या आव्हानांक तोंड दिवपा खातीर सहकारी यंत्रणा आनी घटमूट करप ह्या विशयाचेर ह्या वेळार चर्चासत्रां जाली. दर्या मार्गाचो उपेग करून घुळे वखदांची येरादारी, मानव तस्करी, सुरक्षिततायेची आव्हानां, बेकायदेशीर नुस्तेमारी, शेजारच्या देशाकडेन मॅरिटाईम सिक्युरिटीच्या नदरेतल्यान समन्वय तशेंच हिंद महासागर मुखार येवपी आव्हानांचे प्रश्न सुटावे करपाक स्ट्रॅटेजीक प्लॅनिंग तशेंच सॅटेलायट यंत्रणेचो उपेग, दर्यात घडपी घडणुकांचेर बारीकसाणेन लक्ष दवरपा खातीर नौदळाचो कृतीदळ स्थापन करप तशेंच नौदळाच्या कार्यपद्धतीविशीं मार्गदर्शन करपाच्या विशयाचेर म्हत्वाची चर्चासत्रां जाली. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल आणि दक्षिण कर्नाटकात गडगड आणि वादळी वाऱ्यासयत पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच फुडल्या 7 दिसात देशाच्या मध्य आणि वायव्य वाठारात चडात चड तापमान लवलव 2-3 अंश सेल्सियस वाढटले असो अदमास उक्तायला. खेळ. आयसीसी T20 संसारीक करंडक वस्तादपण सर्तीत भारत आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानार दक्षिण आफ्रिके आड सुपर 8 मोहीम सुरू करतलो. हो खेळ सांजवेळा 7 वरांचेर सुरू जातलो. आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज मेरठातल्या मेरठ मेट्रो आणि नमो भारत रेल्वेक 5वो बावटो दाखयतले. भारत आणि ब्राझील आणि वर्ष 2030 मेरेन द्विपक्षीय व्यापार 30 अब्ज डॉलरां मेरेन वाढवपाची मोग दवरला. फाटल्या 7 महिन्याच्या काळात भारताच्या परकीय चलन साठ्यात वाढ जावन तो 725.727 अब्ज डॉलर इतलो जाला. आयसीसी T20 संसारीक करंडक वस्तादपण सर्तीत भारत आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानार दक्षिण आफ्रिके आड खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.